अध्याय आठवा श्लोक तीसरा। श्री भगवान उवाच, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावो अध्यात्म मुच्यते, भूत भावोद्भव करो विसर्गः कर्म संज्ञितः। मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे, कोंदले असत न खिरे कौने काळी, एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे, वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले, जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हालवले ही न गळे ते परब्रह्म, आणि आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माचे नेणे, आकार लोपी निमणे नाही कही, ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा, मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूत भेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती, पै निर्विकल्पाची ये बरडी फुटे आदि संकल्पाची विरुढी, आणि ते सवेची मोडोनिये ढोंदी ब्रह्मगोळकांच्या, तया एकैकाचे भीतरी पाहिजे तव बीजाचाची भरिला देखिजे, माझी होतिया जातिया नेणीजे लेख जीवा। मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदि संकल्प असम सहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे, परी दुजेन वीण एकला परब्रह्मीची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा, तैसे समविषमत्व नेणो कैसे वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती, येरी जीव भावाची ये पालविये काही मर्यादा करू नये, पाहिजे कवण हे आघवे विये तव मूळ ते शून्य, म्हणून करता मुद्दल न दिसे, आणि सेखी कारणही काही नसे, माझी कार्यची आपैसे वाढो लागे, ऐसा करते न वीण गोचरू अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू तया नाव कर्म।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये, कुंडली कवरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहः, वीत राग भय क्रोधः स्थित धीः मुनि उच्यते, यः सर्वत्रान् अनभिस्नेहः तत्तत् प्राप्य शुभाशुभम्, नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, यदा संहरते चायम् कुर्मोङ्गानीव सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। स्थित प्रज्ञा लक्षणातली कामना त्यागाच्या अभ्यासाची अशी ही खूण भगवंत सांगतात। जो स्थित प्रज्ञा आहे तो दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, ज्याची बुद्धी समाधीमध्ये स्थिर झालेली आहे तो दुःखात उद्विग्न होत नाही, सुखामध्ये स्पृहेला चढत नाही. भगवंत असं सांगत नाहीयेत की दुःखात जो उद्विग्न होत नाही तो स्थितप्रज्ञ आहे. जो स्थितप्रज्ञ आहे तो दुःखामध्ये उद्विग्न होत नाही. प्राप्त पुरुषाची लक्षणं आहेत आपण केवळ उलट्या बाजूने पाहतो आहोत, अभ्यासाच्या बाजूने पाहतो आहोत. अभ्यासाच्या बाजूने पाहताना दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, सुखामध्ये जो स्पृहेला चढत नाही असा अभ्यास करता येणं शक्य आहे. मात्र असा अभ्यास करणारा स्थितप्रज्ञ नसेल. जो स्थितप्रज्ञ असेल तो मात्र दुःखात उद्विग्न होत नाही, तो मात्र सुखामध्ये स्पृहेच्या भरेला पडत नाही असं भगवंतांना सांगायचंय. त्यामुळे या प्राप्त पुरुषाची अथवा स्थिर बुद्धी झालेल्या पुरुषाची अशी वैशिष्ट्याच्या अंगानी जी बुद्धी आहे ती बुद्धी आपण पहिल्या एक दोन प्रवचनातच पाहिलेली आहे. आता अभ्यासाच्या अंगानी आपण पाहतो आहोत. असं जीवन असू शकतं का? भगवंत म्हणतात असू शकतं. या जीवनाचा अभ्यास करता येऊ शकतो का? तर त्या अंगाने आपण पाहतो आहोत. कुठंच स्नेह न ठेवणारा पुरुष स्थितप्रज्ञ असतो का? नाही. स्थितप्रज्ञ कुठंच स्नेह न ठेवता वर्तन करतो. एका बाजूने हे खरं असेल असं नाही, पण स्थितप्रज्ञाचं मात्र तसं लक्षण आहे. नाहीतर कशातच काही नसलेली अशी मंडळी काय कमी असतात. घरात राहून घराविषयी स्नेह न ठेवणारी मंडळी एखाद वेळेला तुम्ही पाहिली असतील, ती काय स्थितप्रज्ञ नसतात. आणि शुभ आणि अशुभ याचं सोयर सुतक ज्याला नाही अशी मंडळी देखील असतात, ती काही स्थितप्रज्ञ नसतात. पण स्थितप्रज्ञ मात्र शुभ आणि अशुभ याच्या बाबत शुभाचं अभिनंदन करायला जात नाही, तो शुभाकडे बेतानी पाहतो आणि अशुभाकडे देखील तो बेतानी पाहतो. हा स्थितप्रज्ञ घडतो तो मात्र आत्मबुद्धी ज्यांनी अतिशय पक्की ठेवलेली आहे, आत्मविषयक तत्वज्ञान आपल्या बुद्धीमध्ये चिंतनानी साधनेनी सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाप्रमाणे अतिशय दृढ धरून ठेवतो. आणि असं आत्मविषयक तत्वज्ञान अतिशय दृढ धरून ठेवलेलं असताना ते सुटू नये म्हणून कर्म देखील भगवंतांनी सांगितली त्या प्रकारेच सांभाळतो. कर्म करताना हे तत्वज्ञान हा भाव आपल्या ठिकाणाहून गळून पडू नये, निघून जाऊ नये म्हणून जो कर्मामध्ये देखील परिपूर्ण असतो त्याची बुद्धी श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. एरवी नुसती श्रुती वाक्यानी फार गोंधळ बुद्धी जाते. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा, इथं चटका बसतो आहे, अग्नीपासून पळतो आहे, पाण्यापासून घाबरतो आहे, कशी आत्मबुद्धी ठेवणार? आत्मा मी असं जर म्हणायचं असेल तर काही एक निर्भयता. जी किंचित देखील नाही अशा प्रकारे वर्तन आहे. म्हणून चिंतनाने जो परिपूर्ण आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्मांवर जो प्रयोग करतो आहे त्याची बुद्धी हळूहळू स्थिर होते. नुसत्या चिंतनाने काही होत नाही. नुसत्या चिंतनाने जर वर्तनात उतरलं नाही तर स्थिर बुद्धी होणं फार कठीण. म्हणून श्रुती वाक्यानी किंवा ज्ञान वाक्यानी बुद्धी गोंधळून जाते. ज्ञान वाक्यांनी असं वाटतं की हे केवळ अशक्य आहे, आपल्याकरताही अशक्य आहे आणि कोणाकरताही अशक्य आहे. कारण इंद्रियांचे अनुभव स्पष्ट त्याला सुचवत असतात की असं होऊ शकत नाही. थोडं पुढे सरकायचंय. पुढे सरकायचं. म्हणून या स्थित प्रज्ञाच्या बाबत भगवंतांनी देखील महत्वाची जी लक्षणं सांगितली ती, ज्याच्या मनोगत कामना सुटलेल्या आहेत, ज्याने अगदीच सोडून दिलेले आहेत, पूर्णपणाने सोडून दिलेले आहेत, असा अर्थ आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ही एक गोष्ट. या कामना त्याग किंवा कामना सोडून देणं हे आत्मज्ञान संपादन करण्याचा उपाय म्हणून जो कर्मयोग त्यांनी शक्य होईल त्याचं आचरण जो करतो. आणि आत्मनी एव आत्मना तुष्ट, आपल्या स्वतःला मनोगत कामना दूर केल्यानंतर आपल्या परिशुद्ध आत्म्यामध्येच स्थिर राहून जो तुष्ट होतो असा, अशा प्रकारची व्याख्या केली. भगवंत असं म्हणतात की दुःखामध्ये जो उद्विग्न होत नाही आणि सुखामध्ये ज्याला स्पृहा वाढत नाही. लोकमान्यांनी या ठिकाणी निरूपण करताना असं म्हटलेलं आहे की साम्य बुद्धीच्या योगाचा एकूण उपयोग करून, म्हणजे हे जे सांगितलेलं आहे आत्मविषयक तत्वज्ञान आणि कर्म करण्याची युक्ती, ही जी साम्य बुद्धी आहे त्याच्या युक्तीचा उपयोग करून सर्व सुख आणि दुःख शांतपणाने सोसून वागण्यामध्ये तरबेज झालेला गृहस्थ, म्हणजे स्थितप्रज्ञ असं लोकमान्य म्हणतात, त्याला सुख दुःख होणार. पण साम्य योगाचा उपयोग करतो, सुख दुःख शांतपणाने सोसून व्यवहार करण्यात जो तरबेज होतो असा मनुष्य म्हणजे स्थितप्रज्ञ असं लोकमान्य म्हणतात. ही एक प्रकारची सिद्धावस्था आहे असं ते म्हणतात. कारण सिद्ध पुरुषांची जी लक्षणं दिलेली आहेत ती सगळी लक्षणं या वर्तनाखेरीज अशक्य आहेत, म्हणून ही सिद्धावस्था आहे असं ते म्हणतात. दुःख आणि सुख या द्वंद्वात्मक गोष्टी आहेत आणि या द्वंद्वात्मक गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून आम्हाला प्राप्त होतात. दुःखाचा आणि सुखाचा संबंध देहबुद्धीशी आहे, सुखाची व्याख्या करताना शास्त्रकारांनी अनुकूल वेदनियम सुखम अशी केलेली आहे. जेव्हा अंतःकरणामध्ये अनुकूल वेदना होते तेव्हा त्याला सुख म्हणतात असं शास्त्रकार म्हणतात. प्रतिकूल वेदनियम दुःखम, जेव्हा अंतःकरणामध्ये प्रतिकूल वेदना होते, नको असणारी वेदना होते तेव्हा त्याला दुःख असं म्हटलेलं आहे. अनुकूल आणि प्रतिकूल संवेदना या सतत उठत राहतात. सुख हवं असं वाटत राहतं, अनुकूल संवेदना कायम हवी असं वाटत राहतं. या अनुकूल संवेदना इंद्रियांच्या ठिकाणी निर्माण होतात, प्रतिकूल संवेदना इंद्रियांच्या ठिकाणी निर्माण होतात, अनुकूल संवेदना मनाच्या ठिकाणी निर्माण होतात, प्रतिकूल संवेदना देखील मनाच्या ठिकाणी निर्माण होतात, बुद्धीच्या ठिकाणी देखील अनुकूल संवेदना निर्माण होतात. बुद्धीच्या ठिकाणी प्रतिकूल संवेदना देखील निर्माण होतात. अनुकूल आणि प्रतिकूल संवेदनांचा अंतिम परिणाम म्हणून सुख आणि दुःख असं आहे. याच अध्यायात प्रारंभी जिथं भगवद्गीता सुरू झाली तिथं भगवंतांनी बोलायला सुरुवात केली, तिथं भगवंत म्हणाले, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा आगमापायिनाहा अनित्याहा ताव स्थितिक्षस्व भारत. अर्जुनाची एकूण जी मनस्थिती होती आणि अर्जुन जे आर्ग्युमेंट करत होता युद्ध नको यासाठी, म्हणून युद्ध कसं हानिकारक आहे त्यासाठी म्हणून, त्याच्यावर भगवंतांचं डायग्नोसिस. भगवंत असं म्हणाले की अरे हे मात्रा स्पर्श जे असतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय म्हणजे आपल्या इंद्रियांना बाह्य जगताचे विषयाचे होणारे स्पर्श, याला मात्रा स्पर्श असं म्हटलेलं आहे. ते नेहमीच हवे आणि नको असे असतात, देहाला मनाला आणि बुद्धीला होणारे. विशिष्ट वेळी अर्जुनाला ते नको वाटायला लागले, अर्जुनाला युद्ध नकोस झालं. हे जे मात्रास्पर्श आहेत, हे मात्रास्पर्श शीत आणि उष्ण म्हणजे हवे आणि नको असेच असतात. त्याच्यामध्ये एक हवे पण आहे, तसंच एक नको पण देखील आहे आणि त्याचा अंतिम परिणाम हा सुख आणि दुःख या प्रकारे होत असतो. ज्या अनुकूल संवेदना आहेत त्या सुख देतात, जे हवं आहे ज्याला शीत असं तिथं भगवंतांनी म्हटलेलं आहे ते सुखात पर्यवसाय त्याचा होतो, आणि प्रतिकूल संवेदना ज्या आहेत उष्ण असं भगवंतांनी म्हटलंय तर त्या दुःख देणाऱ्या अशा असतात. तसंच या निर्माण होऊन नाहीशा होतात असं भगवंत म्हणतात. आगमापायिनाहा या निर्माण होणारे आहेत, नाहीशा होणारे आहेत. प्रसंगी एकदम निर्माण होतात, पण निर्माण होतात तर कायम राहतात का? त्या निघूनही जातात, त्या नाहीशा देखील होतात, म्हणून त्या अनित्य देखील आहेत. हे मात्रा स्पर्श आणि त्यामुळे होणारं सुख आणि दुःख या सर्व संवेदना आगमापा इनाहा अनित्याहा अशाच प्रकारे आहेत, त्यांना नित्यत्व नाही, म्हणून सुखाचे दिवस सरतात निघून जातात, खूप लवकर निघून जातात. एवढंच नाही तर सुखाच्या दिवसात आपल्याला सुख झालं आहे, आपण सुखात आहोत अशी फारशी जाणीव देखील नसते, अगदी सहज भावात माणूस असतो. तुम्हाला जेव्हा ज्योतिषी सांगतो की आताचे दिवस तुमचे फार सुखाचे आहेत, तेव्हा तुम्हाला विशेष काहीच वाटत नाही, विशेष सुखासारखं काही वाटत नाहीये असं तुम्हाला लक्षात येतं, पण दुःखाचे दिवस मात्र समजतात. सुखाच्या दिवसाचं एवढं समजत नाही, कारण सुखाची स्पृहा, सुखाची आकांक्षा, तुमच्या ठिकाणी जी सुखाची आकांक्षा आहे त्यामुळं तुम्हाला आत्ता जे सुख वाटत आहे तर त्या सुखामध्ये फारशी रुची नसते. याच्यापेक्षा अनेक काहीतरी तुमच्या आकांक्षेप्रमाणे मिळावं, स्पृहेप्रमाणे मिळावं अशी इच्छा असते. असं असल्यामुळं सुखाचे दिवस हे सुखासारखे वाटत नाहीत. दुःख आल्यावर समजतं की चांगले दिवस होते मागचे. दुःखाचा चटका जेव्हा बसतो तेव्हा असं समजतं, पण सुखाचे दिवस चाललेले असतात तेव्हा आणि तुम्हाला सांगितलं जातं की सध्या सुखाचे, तर तेव्हा असं वाटतं की अजून आम्ही राजे झालो नाही, सुख कसं असेल. अजून कितीतरी पुढे मिळायचं आहे आणि सुख आहे असं हे आत्ताच म्हणतात. घरात आजारपण नाहीयेत, आर्थिक अडचण नाहीये, राहण्याची अडचण नाहीये, पैशाची चणचण नाहीये, नोकरी उद्योग व्यवसाय चांगला चाललेला आहे, याला तुम्ही सुख म्हणतच नाही. हे सुख आहे असं वाटतच नाही. याचं कारण सुखाची स्पृहा आकांक्षा फार मोठी असते. तुम्ही जर उत्तम फ्लॅट मध्ये राहत असाल तर म्हणतात की सुखाचे दिवस येणार आहेत असं म्हणतात, पण अजून बंगल्यात राहायला गेलो नाही, कधी सुख येणार असं वाटायला सुरुवात होते. ही जी सुखाची स्पृहा आहे, या आकांक्षेमुळेच पुढे दुःख होत असतं, स्पृहेमुळेच दुःख होत असतं. तसंही पाहिलं तर प्रत्येक सुख हे दुःखाकडे घेऊन जातच असतं. सुख हे शेवटी दुःखच देतं. कोणतंही सुख हे दुःख पर्यवसायी असंच असतं. पण सुखाकडून दुःखाकडे जाण्याचा जो प्रवास असतो तो प्रवास सावकाश असतो. इंद्रियांची जी सुख आहेत तर ती सुख नंतर दुःख देतात, कारण सुखाची कमतरता देखील जिथं दुःखाचा भाव निर्माण करते, प्रत्यक्ष दुःख देखील आलेलं नसताना. पण कालांतराने ज्या संसारात सुख आहे असं वाटतं, त्या संसारापासून जेव्हा दुःख सुरू होतात, आपली एक कल्पना असते, त्या कल्पनेप्रमाणे पत्नी वागत नाही असं जर वाटायला लागलं, आपली कल्पना असते त्या कल्पनेप्रमाणे पती वागत नाही असं वाटायला लागलं, आपल्या इथल्या एका मुलाचं लग्न ठरलं तेव्हा स्वामीजी म्हणाले त्या मुलाला की तुम्ही दोघं जरा बोला, तेव्हा तो त्या मुलीला असं म्हणाला की सरलाताईंसारखा संसार तू करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ती एवढी घाबरून गेली, ती स्वामीजींना म्हणाली की नको, या मुलाशी लग्न नको. काय झालं? तर तो असं म्हणतो की तू सरलाताईंसारखं वागलं पाहिजेस, मला नाही बाबा असं वागता येणार म्हणाली. स्वामीजी म्हणाले की त्याला जाऊन सांग की तू स्वामीजींसारखा हो म्हणजे मी सरलाताईंसारखी होईल. जी आकांक्षा असते संसारामध्ये असणारी आकांक्षा, ती आकांक्षा मोठी चमत्कारिक असते आणि काही केल्या समाधान होतच नाही, पूर्ण भरलंय असं कधीही वाटत नाही. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक अद्भुत दान चाललेलं होतं. एक फकीर एक कटोरा घेऊन सम्राटाच्या दानाच्या वेळेला, सम्राट देखील त्याची दानाची वेळ असते, त्याच्या उपकाराच्या वेळा असतात, जेवणावेळी घालण्याचे दिवस असतात त्यांचे, त्यावेळी ते जेवणावेळी घालतात, विशिष्ट काळी ते दान करत असतात. सम्राटांचं मोठं विलक्षण तंत्र असत. त्यावेळेला राजवाड्याच्या विशिष्ट भागामध्ये दान देण्याची प्रक्रिया चालू असताना एक फकीर अगदी दीनवाणा बाजूला होऊन बसलेला होता आणि दान घेऊन तृप्त झालेली अशी मंडळी परत गेल्यावर सम्राटांनी त्याला विचारलं की तुला काय हवंय, तेव्हा तो कसा तरी खाली मान घालून आणि कसं नुसं हसून सम्राटाला म्हणाला की माझा हा कटोरा तेवढा मोहरांनी भरून दे. तर एवढं साधं दान किरकोळ गोष्ट, त्यामुळे सम्राटांनी त्याच्या कटोऱ्यामध्ये मोहरा भरून घालण्यासाठी म्हणून सांगितल्या। तर मोहरा जरी घातल्या तरी तो कटोरा रिकामाच होता, तो शिगोशिक काही भरत नव्हता। तर प्रधानांनी आणि कोषागार होता त्यांनी राजाला असं सांगितलं की बऱ्याच मोहरा घातल्या तरी देखील अजून शिकोशिक भरत नाहीये। राजा म्हणाला की भरेपर्यंत घाला, खजिना रिकामा होण्याची वेळ आली। मोहरा संपल्यानंतर राजाला तो म्हणाला की तुझ्या इथून हा कटोरा शिगोशिक भरून न घेताच मी जाऊ अशी तुझी इच्छा आहे की काय? तेव्हा राजाने अजून संपत्ती बाहेर काढली आणि तीही भरायला सुरुवात केली, पण तो काही कटोरा भरेना। हिरे रत्न माणकं काढली, काहीही घातलं तरी तो कटोरा भरतच नव्हता। शेवटी राजाने हात जोडले आणि म्हणाले की हा कितीही घातलं तरी न भरणारा तुमचा कटोरा मोठा अद्भुतच म्हणायला पाहिजे। तेव्हा तो म्हणाला की हा अद्भुत कटोरा माणसाच्या हृदयापासून बनवलेला आहे, याच्यात कितीही घातलं तरी हा भरतच नाही, याची तृप्ती काही केल्या होत नाही। तशा प्रकारे सुखामध्ये देखील तृप्ती नसते आणि ही तृप्ती नंतर दुःखाकडे घेऊन जाते। सुख देखील उत्तेजना असतं। सुख हे क्षोभ निर्माण करतं, सुख हे शांती देत नाही। दुःखाच्या सापेक्ष असणारं सुख, द्वंद्वात्मक सुख ही जी गोष्ट आहे ती उत्तेजना निर्माण करते। त्या सुखामध्ये देखील अस्वस्थता असते। आज मी एवढं प्राप्त केलं, उद्या तितकं प्राप्त करेन, परवा याच्यापेक्षाही अधिक प्राप्त करेन, प्राप्त झालेल्या गोष्टीविषयी उत्तेजना असते। कधी कधी सुखामुळे झोप लागत नाही, सुखाची वार्ता समजली तर त्याचा तीव्र परिणाम चित्तावर होतो। चित्त शांत होण्याच्या ऐवजी क्षोभित होतं। सुख झालेला माणूस नाचतो, सुख झालेला माणूस आनंद व्यक्त करण्यासाठी पळतो, नाचतो, उड्या मारतो। सुख झालेला माणूस उत्तेजनापोटी झोप गमावून बसतो, काही सांगता येत नाही। जसा सुखाचा भर असतो तसा भर असताना तो अतिशय अस्वस्थ असतो। म्हणून सुख देखील उत्तेजना आहे, दुःख देखील उत्तेजना आहे, पण दुःखी झालेला माणूस रडतो, दुःखी झालेला माणूस खिन्न होऊन बसतो, दुःखी झालेला माणूस निराश होऊन जातो, दुःखी झालेल्या माणसाला जीवन नको असं वाटायला लागतं। सुख झालेल्या माणसाला सुचेन असं होतं, दुःख झालेल्या माणसाला अशांती ग्रासून येते। सुख झालेला माणूस खूप निश्चिंततेचा अनुभव करतो, ती किती तात्पुरती आहे, काही थोड्या काळापुरती आहे याचं त्याला भान नसतं। तर दुःखी मनुष्य चिंताक्रांत झालेला असतो, सुखी मनुष्य अत्यंत अभिमानाने भोग भोगत असतो। तर दुःखी माणसाचा क्षण क्षण जाणं देखील त्याला कठीण वाटत राहत। आणि कायम सुख नसल्यामुळं सुखाच्या इच्छेने माणूस जे जे करतो ते दुःख पर्यवसायी असं होण्याची शक्यता असते। शारीरिक, मानसिक, बौद्धिक जी सुख असतात तर ती सुख अधिक आरामाच्या कल्पना, शरीराला त्रास देण्याच्या न देण्याच्या अधिक कल्पना, ज्याला सुख सोयी असं म्हणतात, तर अशा निर्माण करण्याच्या आणि एकूण सुखाने शरीर कमकुवत होण्याची शक्यता असते, परिस्थितीला तोंड देण्याची ताकद सुखी माणसामध्ये कमी कमी होत जाते. आणि हेच एका अतीकडून दुसऱ्या अतीकडे जाणं असं होतं. तर दुःखात जो मनुष्य असतो, तर दुःखातून प्रथम शारीरिक त्रास, मानसिक त्रास, शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट आणि त्याचा होणारा परिणाम अंतरात्म्यावर, जीवावर, म्हणून दुःख वाटायला सुरुवात होते. एकूण सुखामध्ये आणि दुःखामध्ये देह बुद्धीला ठेच बसते. स्थितप्रज्ञाची ही जीवन पद्धती म्हणून जी सांगितलेली आहे की तो स्थितप्रज्ञ असतो, तो दुःखामध्ये उद्विग्न होत नाही आणि सुखामध्ये स्पृहा वाढू देत नाही, स्पृहेचा स्पर्श होऊ देत नाही. ही विशिष्ट जीवन पद्धती खरं म्हणजे आपल्याला हवी असते, पण ती अशक्य प्राय वाटायला लागते. तसंच अजून एक महत्वाचा शब्द भगवंतांनी वापरला, तो म्हणजे वीत राग भय क्रोधः. संस्कृत मध्ये वैषयिक प्रेमाला राग असं म्हटलेलं आहे, भगवंतांवरच्या प्रेमाला अनुराग असं म्हटलेलं आहे आणि वैषयिक प्रेमाला राग असं म्हटलेलं आहे. मराठीमध्ये तसे शब्द नाहीयेत. राग म्हणजे विषयांवरचं प्रेम, विषयासंबंधीचं प्रेम, आणि हा वीत राग भय क्रोधः हा ज्ञानाच्या जवळ नेहमी वर्णन करण्याचा असा भगवंतांचा परवलीचा शब्द आहे. या ठिकाणी तर त्यांनी तो वापरलेलाच आहे, स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना, दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहः, वीत राग भय क्रोधः. पुढं कोणत्या अध्यायामध्ये, दहाव्या अध्यायामध्ये मला वाटतं, वीत राग भय क्रोधः मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः, असे शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत. वीत म्हणजे निवृत्त झालेला, वीत राग भय क्रोधः ज्याचा वीत काय काय निवृत्त झालेला आहे, राग म्हणजे विषयांवरचं प्रेम, विषय वासना, भय आणि क्रोध मनमयाः जे मलाच येऊन प्राप्त झालेले आहेत, असे माम उपाश्रिताः माझ्या आश्रयाला आलेले आहेत, असे बहवो ज्ञान तपसा कित्येक कित्येक ज्ञान आणि तपानी पूता म्हणजे पवित्र झालेले असे कित्येक, एक दोन नाही, मद्भाव मागताः माझ्या भावाला आतापर्यंत येऊन प्राप्त झालेले असं भगवंत म्हणतात. हे मानवी आवाक्यात आहे, भगवंत सांगतात की आतापर्यंत, कारण भगवंतांनी ही जीवन पाहिलेली होती, व्यासांचं जीवन भगवंतांनी पाहिलेलं आहे, नारदांचं भगवंत जीवन भगवंतांनी पाहिलेलं आहे, कित्येक ऋषी मुनींचं. कित्येक भक्तांना भगवंतांनी पाहिलेलं आहे. आपण विषयी लोक पाहत असल्यामुळे आपल्याला हे अशक्य वाटत. आपल्याला फार टोकाचा भक्त जवळपास माहीत नाहीये, टोकाचा ज्ञानी जवळपास माहीत नाहीये, कारण आपण ज्या समुदायात राहतो ते सगळे आपल्या सारखेच आहेत, आपल्यापेक्षा थोडे कमीच, आपणच त्यांच्यात श्रेष्ठ आहोत, त्यामुळे असं कोणी नसेल असं आपल्याला वाटत. पण भगवंतांकडे येणारे भगवंतांना माहिती आहेत, त्यामुळे भगवंत म्हणतात की बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. ज्ञान आणि तपानी पवित्र झालेले असे कितीतरी तिथेही हा वीत राग भय क्रोधा असा शब्द आला. ध्यानाचं वर्णन करताना देखील हा श्लोक आला, स्पर्श हा शब्द आला. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यंतर चारिणो यतेंद्रिय मनो बुद्धिहि मुनिहि मोक्ष परायणः विगतेच्छा भय क्रोधः. इथं वीत राग भय क्रोधा म्हटलं, तिथं विगतेच्छा भय क्रोधा असा शब्द आलेला आहे. यस सदा मुक्त एव सहा, हे वीत राग भय क्रोधाला भगवंत खूप महत्व देतात. पुढे सहाव्या अध्यायामध्ये देखील प्रशांत आत्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते कृताहा हेच याच अर्थाचे शब्द आहेत. ज्याच्या इच्छा म्हणजे काम गेलेले आहेत, जो शांत झालेला आहे, असेच असे शब्द आहेत, आणि ज्याचा क्रोध गेलेला आहे. आणि ब्रह्मचारी व्रते कृतः ज्याचा काम गेलेला आहे असं भगवंत म्हणतात. जिथं जिथं पूर्ण जीवनाचं वर्णन केलं तिथं तिथं भगवंत वीत राग भय क्रोधा म्हणायला विसरले नाहीत. भय ही गोष्ट अनेक अंगांनी आपल्याला स्पर्श करते. अस्वस्थता, बेचैनी ज्याला म्हणतात तो भयाचाच प्रकार आहे. काळजी, रुखरुख, तसं नैराश्य, दडपण हा भयाचाच प्रकार आहे. भयाचे परिणाम म्हणून आपण अनुभवतो. एक प्रकारे भास असुरक्षिततेचा, ज्याला काय अलीकडच्या फोबिया असा, भयाचाच प्रकार आहे. भयामुळेच हे सगळं निर्माण होतं. एन्झायटी भयामुळेच निर्माण होते. भय हा फार विनोबायाला स्वर असवाही असं म्हणतात, रक्तातूनच मिळालेला आहे, जन्माच्या वेळेला मिळालेला आहे. काम आणि क्रोध याच्यामध्ये हा शब्द वापरला जातोय. विषयांवरच प्रेम आणि क्रोध याच्यामध्ये भय हा शब्द वापरलेला आहे. वीत राग भय क्रोधा, भय हे कामापेक्षा वेगळं नाहीये. पण कामनांच्याही आधी ज्या पहिल्या कामनेचा स्पर्श झाला ते म्हणजे भय आहे. कामनेच्याही आधी इंद्रियांच्या ज्या इच्छा त्याला कामना असं म्हणतात, आणि प्रजोत्पादनाकरता आवश्यक असा मूळ काम याच्याही आधी माणसाला भय मिळतं, भयाचा स्पर्श होतो. भय ही कामना आहे पण निगेटिव्ह कामना आहे. आपण असावं या भावनेवर होणारा आघात भय निर्माण करतो. आपण असावं ही कामना आहे, जिजीविषा ही कामना आहे, या कामनेवर किंवा सुरक्षिततेवर होणारा आघात इंद्रियांचे भाव ही नंतर निर्माण होतात, पहिलं भय निर्माण होतं. जन्माच्या वेळेला अतिशय सुरक्षित आणि उबदार वातावरण सोडून आईच्या पोटातून जेव्हा मूल अर्भक बाहेर येतं तेव्हा त्याला पहिला स्पर्श भयाचाच होतो, घाबरतं ते. आणि तिथपासून आपल्याला सवय लागली आहे की जेव्हा जेव्हा तुमची परिस्थिती बदलली जाते तेव्हा तेव्हा तुम्ही भयग्रस्त होता, जेव्हा जेव्हा कधीही. परिस्थिती बदलली गेली की भय हे स्वाभाविक आहे. जसं 2-2.5 वर्षाचं मूल शाळेत पाठवायला सुरुवात करा ते रडायला सुरुवात करतं, भयग्रस्त होतं. तिथपासून कारण आईच्या पोटातून बाहेर येतानाच याचा स्पर्श झालेला आहे, पहिला स्पर्श भयाचा झालेला आहे. मग तिथून वेगळ्या शाळेत जाताना, तिथून अनेक वेगळीकडे जाताना प्रत्येक वेळेला भयाने तुम्हाला स्पर्श केलेला आहे. प्रत्येक वेळेला जबाबदारी अंगावर घेताना भयाचा स्पर्श तुम्हाला झाला असेल. तुम्हाला प्रत्येक वेळेला एका गावाहून दुसऱ्या गावाला आपण राहायला जाणार आहोत असं म्हटलं तर भयाचा स्पर्श होतो. भय हे माणसाला शेवटपर्यंत, अगदी देह पडेपर्यंत या भयाचं स्वरूप आपण निश्चिंत असावं, निर्धास्त असावं. या तुमच्या निश्चिंत निर्धास्त अशा स्थितीला जेव्हा जेव्हा आव्हान निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं तेव्हा तेव्हा भय निर्माण होतं, भय निर्माण झालेलं आहे. भय ही फार बेसिक मूलगामी अशी भावना आहे. दुसरं बघा, भय ही देहाशी संबंधित भावना आहे, भय ही अस्तित्वाशी संबंधित भावना आहे. ते अस्तित्व देहाशी जोडलं गेलं की भय आलं. समर्थ तर म्हणतात की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत शोधोनी पाहे. भयातीत अशी संत म्हणजे शाश्वत स्थिती शोधून पहा, तिथपर्यंत जायचं आहे. अशा प्रकारचं हे भय काम आणि क्रोध, या काम आणि क्रोध वर मी मागच्या वेळेला खरं म्हणजे बोललेलो आहे, प्रजहाती यदा कामान, त्यावेळेला मनुष्याला इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांच्या आपल्या आपल्या इच्छा आहेत, त्याला कामना असं म्हणतात. या कामनांमधला देखील सर्वात सर्वात जालिम कामना जर कोणती असेल तर खाण्याची समजली जाते. खाण्याची कामना ही तिथून खरं म्हणजे जास्त, लहान मुलाला देखील कोणती गोष्ट तोंडात घालणं, त्याच्या जवळ तुम्ही बोट न्या तुमचं, ते घट्ट पकडेल आणि तोंडात घालेल. सर्वात प्रथम समजली सुख घेण्याचं साधन ते म्हणजे जीभ, तोंड, तिथून सुरुवात होते. आणि मग हळूहळू प्रत्येक इंद्रियाच्या आपल्या आपल्या इच्छा, डोळे कान इत्यादी. याचा एकूण इंद्रियांवर होणारा परिणाम, मग मनावर होणारा परिणाम, मग जीवभावावर होणारा परिणाम, संस्कारवशात हा काम देखील अतिशय मूलगामी आहे. काम ही आपली निश्चिंततेनंतरची पहिली प्रेरणा आहे. निश्चिंतता, खरी निश्चिंतता म्हणजे पोट भरलं, दोन वेळचं जेवण, ही निश्चिंतता आहे. पण मूळ जिवंत राहण्यासाठी आवश्यक अशी पहिली भूक भागल्यानंतर सर्व इंद्रियांच्या कामना आपल्या ठिकाणी आहेतच, पण काम ही जी गोष्ट आहे जी सतावते माणसाला आणि शेवटपर्यंत सतावत राहते, त्रास देत राहते, आणि क्रोध, भय आणि काम याच्यापासूनच क्रोध क्षुब्धता. भयापासून क्रोध कोणीही म्हणत नाही, कारण भय हा शब्द आपल्या स्वतःला व्यक्त करायला समर्थ आहे. पण क्रोध या शब्दाचा अर्थ देखील कचकचीत रागवणं नाही. क्रोध या शब्दाचा अर्थ मन क्षुब्ध होणं असाच आहे. क्रुध धातू क्षुब्धता दाखवतो, त्यामुळे क्रोध म्हणजे देखील प्रत्येक वेळेला रागवणं नाही, तर क्षुब्धता हे क्रोधाचं वैशिष्ट्य आहे. आणि या तीन अत्यंत मूलगामी गोष्टी आपल्याला देहाबरोबर मिळालेल्या आहेत. भगवंत असं म्हणतात की ज्याचा राग भय आणि क्रोध निवृत्त झालेला आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, त्याचा राग भय आणि क्रोध निवृत्त झालेला आहे. आपण उलट्या बाजूनी पाहतो आहोत की कामना विजय, भयावर विजय आणि क्रोधावर विजय, मग स्थितप्रज्ञता. तसंच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वत्र स्नेह भावाने राहणं. डोळ्यांना आपल्या विषयाच्या बाबत म्हणजे दृश्याच्या बाबत स्नेह असणं, कानाला आपल्या विषयाच्या बाबत म्हणजे शब्दाच्या बाबत स्नेह असणं, हे सगळे एकमेकांशी अत्यंतिक संबंधित आहेत. दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा, तसं अनुराग अनुराग नव्हे राग भय आणि क्रोध विषयाच्या संदर्भात आणि स्नेहपूर्ण वर्तन विषयांच्या संदर्भात, त्यांनी हा राग भय क्रोध पोचलं जातं, अधिकाधिक पोचलं जातं. आपल्याला इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्याविषयी स्नेहपूर्ण वर्तनाखेरीज दुसरं काही माहीतच नाहीये. नुसतं पोट भरायचंय, भूक लागली असं म्हटलं तरी जिथं चांगलं मिळेल तिथं जाऊ, स्वाभाविक आहे, कारण जीभ स्नेह ठेवते स्वादाविषयी. श्रीधर स्वामी महाराजांनी, आपण गोष्टी तर खूप संतांच्या ऐकतो, की मिळालेली जी मधुकरी असेल ती गडावर आधी पाण्यात बुडवून जे जलचर आहेत त्यांना त्याच्यातला काही रस मिळावा म्हणून आणि मग ते वाळवत ठेवायचे आणि ते अन्न खायचे. कशाकरता त्यांनी केलं? स्नेह घालवण्याकरता केलं जिभेचा. परमार्थ दूर का राहतो? तर आपण हा स्नेह घालवण्याकरता काही काहीच करत नाही म्हणून परमार्थ आपल्यापासून दूर राहतो. यस सर्वत्रान सर्व ठिकाणी म्हणजे कर्माच्या ठिकाणी, या हे जे निरूपण आहे हे अतिशय तात्विक आहे आणि या निरूपणामध्ये तुमचा माझा आणि या विषयाचा संबंध नाहीये. याचा संबंध तेव्हा निर्माण होईल की जेव्हा अशा प्रकारे वर्तन कसं करायचं हे सांगा असं तुम्ही म्हणाल, मी त्याच्या युक्त्या कर्मयोगातून तुम्हाला सांगेन तेव्हा. नाहीतर उपयोग काय? दुःखेषु अनुद्विग्न मनहा, दुःख झालं तर उद्वेग होऊ देऊ नको, एवढं सोपं आहे काय? वीतराग भय क्रोधा, जन्मतः मिळालेला आहे भय, समजलं म्हणून उपयोग काय? तसंच यस सर्वत्रान अनभि स्नेहा, स्नेह आहे पण आपल्याला स्नेह आहे एवढं म्हटलं तरी डोक्यात लाईट प्रकाश पडल्यासारखं वाटतं, पण अनभि स्नेह होण्यासाठी करायचं काय, हा मुख्य प्रश्न आहे. सर्व ठिकाणी म्हणजे इंद्रियांचे विषय भावनिक देखील तिथेही असणारा स्नेह मर्यादितच, कारण आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी लावलेली आहे म्हणून प्रेम आहे, पण ते प्रेम एका वरच्या स्तरावर आहे, अगदी खोल आत. जसं एखादा अगाध सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये तुम्ही एवढा मोठा धोंडा टाकला तर त्याच्या अगदी तळाशी काही हालचाल झालेली नसते, थोडी जरा खाली एक 5-10 फुटापर्यंत हालचाल होते आणि त्याच्या खाली काही नाही. तसं तुम्हाला संसाराबद्दलचं प्रेम अगदीच निष्प्रेम करा असे हे श्लोक सांगत नाहीयेत. जिथं अगदी तळ आहे तिथं हालचालच नाही अशी स्थिती शक्य आहे. हा स्थितप्रज्ञ सर्व ठिकाणी स्नेह न ठेवता वर्तन करतो असं म्हटलेलं आहे. अनभि स्नेहा वर्तन करतो, कारण तिथं स्पष्ट विचारले किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम, त्याच्या हालचाली विचारलेल्या आहेत, त्यामुळे ते सांगतायत की तो स्नेह न ठेवता वर्तन करतो. असं जरी केलं तरी देखील त्याला शुभ आणि अशुभ प्राप्त झाल्याखेरीज, त्याची फळं प्राप्त झाल्याखेरीज राहत नाही. तुम्ही पुष्कळ स्थित बुद्धी ठेवून वर्तन केलं तरी काही वर्तनाची फळं, काही कर्माची फळं ही शुभ असणार आणि काही कर्मांची फळं ही अशुभ असणार. त्याच्या फळाच्या बाबत हा काहीच करायला जात नाही. नाभिनंदती, शुभ झालं तर अभिनंदन करायला धावत नाही. पहिलं अभिनंदन असतं आपल्या कर्तृत्वाचं, पहिलं अभिनंदन असतं आपल्या निर्णय शक्तीचं, आपल्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचं, आपल्या यशाचं. आपण जेवढं अभिनंदन करतो तितकं दुसरं कोणी केलं नसेल आतापर्यंत, कारण दुसऱ्याला एवढं समजते काय आपल्याविषयी? आपल्याला जितकं समजतं तितकं दुसऱ्याला कसं कळणार? तो तर त्याच्यामध्ये मग्न आहे, त्यामुळं आपल्या आपलं त्याला कळत नाही. पण आपलं आपण अभिनंदन मात्र तो ते करत नाही. न द्वेष्टी, अशुभ झालं तर अशुभ झालं म्हणून तो द्वेष करत नाही, हिणवत नाही. हिणवतो आपण आपल्या बुद्धीला, तेही आपणच आपल्या बाबत करत असतो. आपण आपल्या अपयशाच्या बाबत देखील खूप चिंतनमग्न होतो, आपलं काय काय चुकलं हे पाहतो देखील आपण, त्याचा धिक्कार देखील मनोमन आपण करतो. स्थितप्रज्ञ हे काही करत नाही. जो स्थितप्रज्ञ आहे तो हे करत नाही. हे न करणारा स्थितप्रज्ञ होईल असं म्हणू, पण हे न करणारा स्थितप्रज्ञ असेलच असं नाही. स्थितप्रज्ञ असा नसतो, स्थितप्रज्ञ हे करत नाही. भगवंतांनी जी कर्म करण्याची कला सांगितली त्याच्यामध्ये जे कर्तव्य कर्म म्हणून वाट्याला आलेलं आहे ते कर्तव्य कर्म करत असतानाही समजेल की याच्या अनुकूल संवेदना निर्माण होत नाहीयेत, तरी देखील आपला कर्मामध्ये अधिकार आहे असं समजून ते कर्म करतच तो राहतो। याचा दीर्घ अभ्यास त्यांनी केलेला असतो। कर्माचा अनुकूल परिणाम होत नाही हे लक्षात येऊन देखील, होणार नाही हे लक्षात घेऊन देखील तो कर्तव्य कर्म सोडत नाही। असं असल्यामुळं तो त्या कर्म करत असताना, कर्तव्य बुद्धीने करत असताना कर्मामध्ये आपला अधिकार आहे म्हणून उत्साहाने कर्म करतो। त्याचं शीत आणि उष्ण म्हणून पर्यवसायी सुख आणि दुःख हे जे परिणाम आहेत ते परिणाम तसेच होत असताना देखील तो कर्म करतच राहतो। त्याला माहित असतं की हे सोसून तरबेज होणं एवढं आपल्याला करायचंय, हे सोसण्यामध्ये तरबेज व्हायचं आहे एवढं त्याला माहित आहे। ते लोकमान्यांचं वाक्य आहे ना, मी लिहून आणलं ते, साम्य बुद्धीच्या योगाचा उपयोग करून सर्व सुख दुःखे शांतपणाने सोसून वागण्यास तरबेज झालेला गृहस्थ, असं लोकमान्य त्याचं वर्णन करतात। त्यामुळे कर्तव्य कर्म करत असताना आपला कर्मामध्ये अधिकार आहे आपण करायचं। कधी कधी कर्म तुम्हाला आवडणारं असो किंवा न आवडणारं असो, कर्तव्य म्हणून तुम्हाला ते करायचं आहे, ते करण्यातच तुमचा अधिकार आहे, इतर काही करण्यात तुमचा अधिकारच नाही। म्हणून हे कर्म तुम्ही सोडून द्यायचं नाहीये। या कर्माने जर दुःख प्राप्त होणार असेल तर ते देहबुद्धी घालवण्यासाठी होतंय असं समजायचं आणि ते सहन करायचं, असा उपाय भगवंत सांगतायत। आणि सुख देखील निर्माण होऊ शकेल प्राप्त कर्तव्य कर्मामध्ये, जसं संसारामध्ये देखील सुख प्राप्त होतं, नोकरी उद्योग व्यवसायामध्ये देखील सुख प्राप्त होतं, होत नाही असं नाही। अधिकार म्हणून केवळ करतो आहे कर्माचा, सुख मिळवण्यासाठी करत नाहीये हे लक्षात ठेवलं पाहिजे, असा इथं अर्थ अभिप्रेत आहे। हे सगळे श्लोक तसं सांगतायत, दुःखेषु अनुद्विग्न मनहा सुखेषु विगत स्पृहा यस सर्वत्रान अनभिस्नेहा, असा स्नेह ठेवून वर्तन करायचं नाहीये। जे इंद्रियांनी विषयाच्या ठिकाणी स्नेह ठेवायचं, तर देह प्राप्त झालेला आहे, इंद्रिय मिळालेली आहेत, ती कर्म करणारच आहेत। कर्म जर करणारच आहेत तर कर्तव्य कर्मच करू, म्हणून कर्तव्य कर्म करतो आहे। आत्मप्राप्तीच्या उपायाची साधनं म्हणून कर्मयोगाचं आचरण करतो आहे। म्हणून फळाचा कोणताही हेतू डोळ्यासमोर नाही, केवळ कर्तव्याचा विचार करतो आहे। फळाच्या तत्वज्ञानात असं येतं की फळ हे आपोआप मागोमाग येतच कर्माच्या, फळाचा विचार केला नाही तरी फळ मिळणारच असतं। कर्तव्यामध्ये देखील फळ समाविष्ट आहे। कर्माचा परिणाम रिएक्शन म्हणूनच फळ आहे। फळ हे दुसरी तिसरी कोणती गोष्ट नाहीये, ती प्रतिक्रिया आहे। फळाकरता करायला पाहिजे असं नाही, तरी फळ मिळेलच। ते फळ मिळेल तेव्हा त्या फळाची योग्य वासलात लावणं, दुःख आणि सुख रूपाने मिळालं तर उद्वेग निर्माण होऊ न देणं, स्पृहा वाढू न देणं, शुभ आणि अशुभ प्राप्त झालं तर अभिनंदन करायला न जाणं, द्वेष करायला न जाणं, असं एक वरकरणी धीर गंभीर अथांग खोली असणार, तत्वज्ञानाने ठासून भरलेलं आणि शांत, आतला आत्म्याचा आनंद घेणार असं जीवन भगवंत ठेवतायत आपल्या समोर, असा मनुष्य आहे की नाही कोण जाणे, असा मनुष्य कोण हे सांगण्यासाठी एकदम रामचंद्रांचं उदाहरण द्यायला लागतं. सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की भगवंतांनी सांगितलेला हा स्थितप्रज्ञ प्रत्यक्षात अस्तित्वात मानवी इतिहासात झाला की झाला नाही, वा न वा आहे. पण जेवढं तुम्हाला जमतं तेवढी तुमची बुद्धी स्थिर होते, तुम्हाला शांतीचा आनंदाचा समाधानाचा प्रत्यय येतो, असं सगळ्यांनी म्हटलेलं आहे. अगदी विनोबांनी देखील असं म्हटलंय की मानवी जीवनाने जी फार मोठी मंडळी पाहिली मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये, म्हणजे कोण तर पैगंबर ख्राइस्ट ज्ञानेश्वरादी, त्यांच्या देखील उड्या या तत्वज्ञानाच्या 60-70-80% अशा पडलेल्या आहेत. 100% पडल्या असं कोणी म्हणू शकत नाही. ही त्यांच्या जीवनाची कमतरता नाहीये ज्ञानेश्वरांच्या अथवा पैगंबराच्या अथवा ख्रिश्चनाच्या ख्राइस्टच्या येशूच्या. तर प्रयत्न करायला किती पातळीवर वाव आहे हे याच्यातून लक्षात येईल. तसंच अशा प्रकारची धारणा ठेवल्यामुळं योगस्थ कुरुकर्माणी संगम त्यक्त्वा काय, योगस्थ कुरुकर्माणी संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये, आत्मशुद्धीसाठी 5व्या अध्यायामध्ये जो योगस्थ आहे तो कर्म करतो आत्मशुद्धीसाठी. जितकी आत्मशुद्धी तितकी शांती. असं समजू नका की हे 100% जमलं म्हणजे तुम्ही मुक्त. तुमच्या जीवावर आपण मी जीव मज बंधन हा संस्कार घालून देण्यासाठी म्हणून तुम्ही अधिकाधिक जमवावं यासाठी हे सांगितलेलं आहे. जितकं जमवाल तितकं सुख आहे, जितकं जमवाल तितकी शांती आहे म्हणून हे सांगितलेलं आहे. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते म्हणून तो योगयुक्त होतो, योगस्थ होतो, तो संग टाकतो आणि कर्म सिद्धीला गेलं अथवा असिद्ध राहिलं तरी देखील तो समत्वाने राहतो, याच्यात याची सगळी खुबी आहे. तुम्हाला तुमच्या 10 कर्मांमधली 5 कर्म जमली, 2 कर्म जमली तरी देखील 10 कर्मांमुळे येणारी अशांती आहे ती 8 कर्म केवळ अशांती देतील आणि 2 कर्मांची शांत अशी मनस्थिती तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्हाला तुलनेने अधिक जमेल तर अधिक शांती प्राप्त होईल. एकूण शांती समाधानाकडे घेऊन जाणार असं हे प्रकरण आहे. यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मात्र हे प्रत्येक वेळेचं निम्न निरूपण आहे. आत्मनी एव आत्मनः तुष्टः, याची जी दुसरी बाजू आहे, परिपूर्ण बाजू आहे, ती आपल्या आत्म्यामध्येच आपण तुष्ट होऊन राहणं, रमणं, ही जी आहे यांनी खरी स्थितप्रज्ञता येणार आहे. बाह्य अंगानी हा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूनी आत्म्यामध्येच रममाण होऊन राहणं हे अर्थात क्रमानी होणार आहे. मला असं वाटतं की सगळा विषय एकदा तुम्हाला 5-6 तास बसून सांगूनच टाकावा, त्या सिरियल सारखं चाललेलं आहे. त्यामुळे काय होतंय की त्या सुनेवर घर सोडण्याचा प्रसंग येणार आहे का येणार नाहीये आणि तिच्या बिचारीवर येऊ नये अशी इच्छा करत 8 भाग पाहायला लागतात. असं जसं व्हावं सिरियल पाहताना. पण हे सगळं एकत्रितच तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल हे निश्चित. हा विषयच तसा आहे, हा विषय जीवनाला स्पर्श करणार आहे, हा विषय आपल्याशी निगडित आहे, आपल्या सुख दुःखांशी निगडित आहे, आपल्याला जे जमत नाहीये असं वाटतं त्याच्याशी निगडित आहे, आपल्याला कसं जमवावं असं वाटतं त्याच्याशी निगडित आहे. त्यामुळे तो असा एक तासात होत नाहीये हे मलाही समजतंय, कारण याचे जे प्रॅक्टिकल जे आहे कर्माच्या वेळेला कशा रीतीने वर्तन हवं, कर्माच्या व्यतिरिक्त देखील ध्यानाने कसं जमवायला हवं, भक्तीने कसं जमवायला हवं, कोणकोणत्या भावानी हे जमवणं शक्य आहे, असा खूप मोठा हा याच्यातून भगवद्गीता विकसित झाली आहे असा एवढा मोठा हा विषय आहे. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि
श्री राम.